भगीरथ, लेखक प्रमोद डोरले, वाचन अमोघ वैद्य। भगीरथ, पूर्वजांचा इतिहास। रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये म्हणजे भारतीय संस्कृतीचे ज्ञानकोशच आहेत। महर्षी वेदव्यास आणि महर्षी वाल्मिकींचे केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी आपल्याला दिव्यदर्शी त्रिकालदर्शी प्रतिभेतून या दोन महाकाव्यांमध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे जे सर्वस्पर्शी विवेचन केले त्याला जगातल्या कुठल्याही वाङ्मयात तोड नाही। व्यासोच्छिष्ट जगत सर्वम असे जे म्हणतात ते याचमुळे। भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे, तिचा उच्चतम विकास जो झाला आहे, त्याच्या मुळाशी या दोन महाकाव्यातील संस्कारक्षम असलेल्या अनेक कथांमधून, पूर्वजांच्या इतिहासामधून जी शाश्वत नीतीमूल्ये जीवनमूल्ये या संस्कृतीत रुजवली गेलीत त्यालाच द्यावे लागेल। या दृष्टीने या दोन महाकाव्यांचा सखोल अभ्यास करून त्यातील ही अमोल साहित्य रत्ने नवीन पिढीच्या स्वाधीन केली पाहिजेत। त्याच हेतूने प्रेरित झालेल्या या प्रकल्पात आपण आज भगीरथ या आपल्या पराक्रमी पूर्वजाचा थोडक्यात इतिहास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। भगीरथाची संपूर्ण कथा ही वाल्मिकी मुनींनी रचलेल्या रामायण या ग्रंथात बालकांडातील सर्ग क्रमांक 35 ते सर्ग क्रमांक 45 मध्ये सविस्तर आली आहे। त्यावरूनच आपण भगीरथाची आणि त्याने कठोर परिश्रम करून भूतलावर गंगेचे अवतरण करण्याची कथा पाहू। ही कथा सिद्धाश्रमाकडे यज्ञ रक्षणासाठी श्रीराम आणि लक्ष्मणाला घेऊन जाताना गंगेच्या किनारी रात्रीच्या शांत वेळी स्वतः महर्षी विश्वामित्रांनी सांगितली आहे। त्यामुळे तिच्या सत्यतेविषयी मनात कुठलाही संदेह येण्याचे कारणच नाही। श्रीरामाने महर्षी विश्वामित्रांना विचारले, हे महर्षी, त्रिपथगा म्हणून जिला म्हणतात।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।